नमस्कार, मी कौस्तुभ पटाईत. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यात गौण खनिज माफिया आणि वाळू तस्करी रोखण्यासाठी विशेष कृती दलाची स्थापना करण्याची घोषणा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. गडचिरोली जिल्ह्यात नायब तहसीलदारावर झालेल्या हल्ल्यासंदर्भातल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. मुंबई उपनगरी रेल्वेत 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका प्रवाशाच्या हत्येचा मुद्दा विरोधी पक्षाच्या सदस्यांनी आज विधानसभेत उपस्थित केला. लोकल रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेसंदर्भात सरकारनं 29 जूनला सभागृहात निवेदन द्यावं असे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिले आहेत. डिजिटल अटक या सायबर गुन्हे प्रकाराच्या 200 हून अधिक प्रकरणात तपास करताना सीबीआयनं महाराष्ट्र, गुजरात, पंजाब आणि दिल्लीसह 16 राज्यांमधल्या 80 पेक्षा जास्त ठिकाणांवर छापे टाकले. तसंच चेन्नई आणि कोलकाता इथून 2 जणांना अटक केली आहे. अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत प्रतिकुटुंब 35 किलो धान्य दिलं जात होतं, त्याऐवजी दरडोई 7 किलोप्रमाणे धान्य वाटप करण्याचा केंद्र शासनाचा विचार आहे. अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013 तशी दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव ठेवला असून त्याबद्दल 13 जुलैपर्यंत नागरिकांच्या सूचना मागवल्या आहेत. मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्समध्ये आज दिवसअखेर 109 अंकांची वाढ झाली आणि तो 77,100 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 34 अंकांची वाढ नोंदवत 24,056 अंकांवर बंद झाला. व्हेनेझुएलामध्ये याराकू राज्यातल्या युमारे शहरात आज सकाळी भूकंपाचा मोठा धक्का बसला. याची तीव्रता 7.5 रिक्टर स्केल होती. या भूकंपात कॅराकास आणि परिसरात अनेक इमारती कोसळून किमान 164 जणांचा मृत्यू झाला तर 971 हून अधिक जण जखमी झाले. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.